श्री गणेश म्हणजे देवांचाही देव प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक छोटासा सुबक देवारा असतो. त्याला तोरण असतं प्रेमाचं.
श्रद्धा आणि भक्तीच्या समया त्यात सतत तेवत असतात
आणि त्यात अखंड विराजणारं सगळ्यात आवडतं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय. त्याच्या आगमनाची चाहूल लागताच फक्त मानवच नाही तर सकल चराचर सृष्टीला आनंदाचं नुसतं उधाण येतं.